ए जगह ही दारू माजे।
नहीं, ये दारू माजे आए माजे।
तुम्हाला काय मारले?
ए जगाय, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू माझा भाऊ आहेस।
कोण आहे हे दोघं आणि हे असे का वागत आहेत?
गोसाई, ह्या दोघांचा जन्म उच्च ब्राह्मण कुळात झाला व ते खूप श्रीमंत घराण्यातले होते। ते नवदीपचे राहणारे होते। त्याच्या कुटुंबाचं नाव मोठ्या आदराने घेतले जाते, पण ही दोघे त्यांच्या घराण्यावर असलेला कलंक आहेत। जन्मापासूनच ते सर्व प्रकारच्या पापकृत्यांमध्ये गुंतलेले आहेत।
त्यांच्या अशा स्वभावामुळे त्यांच्या कुटुंबियांनी व समाजाने त्यांचा बहिष्कार केला आहे आणि त्या दिवसापासून ते असे स्वतंत्र जीवन जगत आहेत। अन्य दारुड्यांच्या संगतीत राहून त्यांनी सर्व नवदीपवासियांना आतंकित केले आहे। प्रत्येक जण त्यांना घाबरतोय।
माझे गौरांग प्रभू, या जगामध्ये सर्व पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले आहेत। कोण बरे यांच्यापेक्षा अधिक पतित असू शकेल? माझे भगवंत या भूतलावर अवतरित झाले आहेत, पण त्यांनी स्वतःची ओळख लपून ठेवली आहे व साधारण जनता या सत्यापासून अजाण आहे व अज्ञानाने ते गौरांग महाप्रभूंचा तिरस्कार करत आहेत। जेव्हा माझे स्वामी या दोन पतित जीवांवर कृपा करून उद्धार करतील, तेव्हा संपूर्ण जग त्यांची कीर्ती जाणू शकेल। मी गौरांग महाप्रभूंचा खरा सेवक तेव्हाच ओळखला जाईन जेव्हा मी माझ्या स्वामींना या दोघांच्या हृदयात शुद्ध कृष्ण प्रेम प्रदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात यशस्वी होईन। ते इतके पिलेले आहेत की त्यांना अवतीभोवती काय चालू आहे याचे भान देखील नाही, आपापसात भांडतायत। जर त्यांनी केवळ स्वतःला भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यात व्यस्त केले तर मी माझे प्रचार कार्य यशस्वी झाल्याचे समजणार। या दोघांच्या केवळ सावलीच्या स्पर्शाने लोक गंगेत स्नान करतात, पण गौरांगाच्या कृपेने ही स्थिती बदलू शकते। मग लोक या दोघांच्या दर्शनाने स्वतःला पवित्र समजू लागतील। हे हरिदास, बघ किती पतित झाले आहेत ते। ब्राह्मण परिवारात जन्म होऊन सुद्धा ते किती अधम आहेत यात कोणताही संशय नाही। ते नरकातील अति भयंकर शिक्षा भोगतील। तुम्ही मुस्लिम सैनिकांना क्षमा केले ज्यांनी तुम्हाला कठोर प्रताडना केली, यात मुळीच संशय नाही की जर तुम्ही यांच्यावर कृपा केली तर नक्कीच यांचा उद्धार होऊ शकेल। या दोघांच्या वतीने जर तुम्ही भगवंतांकडे याचना केली तर भगवंत त्याला अस्वीकार करू शकणार नाही, कारण त्यांनी स्वयं सांगितलं आहे की ते तुम्हाला नकार देऊ शकत नाहीत। मग संपूर्ण जगत गौरांग महाप्रभूंच्या कीर्तीचे गुणगान करतील व म्हणतील की या दोन पतित जीवांचा सुद्धा त्यांनी उद्धार केला आहे। ज्याप्रकारे भागवत पुराण अजामिळाच्या कथेचे गौरव करते, त्याच प्रकारे संपूर्ण जगाला अशाच दिव्य चमत्काराचे दर्शन होऊ द्या।
हे स्वामी, तुमची इच्छा भगवंताच्या इच्छेपासून भिन्न नाही। मी इतका पतित आहे की भगवंताकडे काय प्रार्थना करू शकेल।
हे हरिदास, चला आपण या दोघांकडे जाऊन गौरांगाचे उपदेश ऐकवू। आपल्या स्वामींनी सर्वांना त्यांच्या उपदेशांचा प्रचार करण्यास सांगितले आहे। आपले कर्तव्य आहे की आपण त्यांच्या वाणीचा जसाच्या तसा प्रचार करावा। त्यांनी या उपदेशाचे पालन करणे अथवा न करणे हा भगवंतांचा प्रश्न आहे.
त्यांच्याजवळ जाऊ नका. जर त्यांनी तुम्हाला पकडले तर ते तुम्हाला मारतील व कदाचित तुमचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तुम्ही वेडे झाले आहात का? ते तुम्हाला मारून टाकतील.
तुम्ही त्यांच्याकडून संन्याशाला दिला जाणारा आदराची अपेक्षा करू शकत नाही. हे दोघे ब्राह्मणांची व गायींची हत्या करण्यात पटू आहेत.
श्रीकृष्णाच्या पवित्र नामाचा जप करा, त्यांचे पूजन करा. श्रीकृष्ण आपल्या मात्या पित्याप्रमाणे आहेत. त्यांना तुमच्या हृदयांतरी जपून ठेवा. ते या ठिकाणी अवतरित झाले आहेत ते फक्त तुमच्या उद्धारासाठी. म्हणून तुम्ही तुमच्या पापकृत्यांचा त्याग करा व परम कृपाळू भगवंतांची शरण घ्या.
तुझी हिम्मत कशी झाली आम्हाला उपदेश देण्याची? तुला दंड द्यायलाच हवा, दंड द्यायलाच हवा. पकडा, पकडा त्यांना.
आपण त्यांना आधीच सांगितले होते पण त्याने ऐकले नाही. आता काय होणार कुणास ठाऊ.
हे कृष्ण, वाचवा, वाचवा त्यांना.
हे प्रिय हरिदास, आपण स्वतःला विचित्र परिस्थितीत अडकवून घेतला आहे. जर आपण यातून जिवंत निघालो तर स्वतःला खूप भाग्यवान समजू.
हे प्रभू, आता बोलण्यात काय अर्थ आहे? तुमच्यामुळेच हे सर्व घडलं आहे. तुम्हीच त्या अश्रद्धाळू पापी व दारुडे जगाई मदाईला भगवान नामाचा उपदेश केला होता. आता आपण त्याचे परिणाम बघतच आहोत. मृत्यू, पळा आता, पळा आता.
थांबा दुष्टानो, थांबा. तुम्ही माझ्या तावडीतून सुटून जाऊ शकत नाही. बघतोच तुम्हाला कोण वाचवतो जगाई मदईच्या क्रोधापासून.
Thank you.